चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शॉर्ट सर्किटमुळे साखर कारखान्याच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये लागली आग। बजाज हिंदुस्तान शुगर लिमिटेडच्या कुंदरख ही साखर कारखाना परिसरात 11,700 वोल्टच्या कन्व्हर्टर डीसी ट्रान्सफॉर्मरमध्ये 28 जानेवारीच्या संध्याकाळी अचानक आग लागली। दरम्यान साखर कारखान्यात ऊस गाळपाचं काम केलं जात होतं। ही माहिती देताना बजाज साखर कारखान्याचे युनिट हेड जी व्ही सिंह एवं कारखाना संचालक आर सी पांडेय यांनी सांगितलं की कारखाना नंबर 2 कन्व्हर्टर डीसी ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, ज्याची सूचना कारखाना व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांकडून गोंडा एवं मनकापूरच्या फायर स्टेशनसह मोतीगंज ठाण्यात देण्यात आली। तिथंच कारखाना कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना त्वरित कारवाई करून कारखान्यात उपलब्ध अग्निशमन यंत्राचा वापर करून आगीवर लवकर ताबा मिळवण्यात यश आलं। आग विझवल्यानंतर अग्निशमन एवं मोतीगंज ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची पाहणी केली। कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण कन्व्हर्टर डीसी ट्रान्सफॉर्मर क्षतिग्रस्त झाला, ज्याचं आकलन इंजिनिअरिंग विभागाकडून घेण्यात येत आहे।